வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே. சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. सद्गुरूंची लक्षण आपण पाहतो आहोत. सद्गुरु जर असतील तर ते सत विद्येचा उपदेश करणारे असतील. सद्विद्येच्या उपदेशा व्यतिरिक्त उपदेश करणारे हे सद्गुरू असू शकत नाहीत. आणि सद्विद्येचा उपदेश करायचा असेल तर त्यांना स्वतःला सत संबंधीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, ज्याला समर्थ विमळ ज्ञान असं म्हणतात. त्या ज्ञानाचा निश्चय त्यांच्या ठिकाणी जर असेल तर ते उपदेश करणार. त्या ज्ञानाचा जर निश्चय त्यांच्या ठिकाणी नसेल तर कदाचित ते सांसारिक अडचणी सोडवतील, तोडगे सांगतील. अन्य अडचणी निवारण करतील, म्हणजे अन्य अडचणी निवारण करतो असं सांगतील आणि त्याचे उपायही सांगतील, जसे वास्तुदोषासारखे असतील. कोणते ग्रह अनुकूल आहेत, प्रतिकूल आहेत, अशा संबंधी सांगतील. पण ते सद्विद्या सांगणार नाहीत. जे त्याला माहीतच नाही तो ते सांगेल कसा? म्हणून समर्थ हे मान्यच करत नाहीत की सद्गुरू आणि विमळ ज्ञानाखेरीज उपदेश करणारे हे समर्थांना मान्यच नाही. आधी सद्गुरूंना विमळ ज्ञान पाहिजे, स्वरूप ज्ञान पाहिजे. ते स्वतः बोधामध्ये निरंतर रमलेले असले पाहिजेत. त्यांनी विकारांना ओलांडलेलं असलं पाहिजे आणि ज्ञानाचा निश्चय त्यांच्या ठिकाणी पक्का पाहिजे. ज्ञान हे अनुभव ज्ञान म्हणजे आत्म्याची थेट प्रचिती. आपण आत्मस्वरूप आहोत याची ध्यानामध्ये अनुभूती, नामस्मरणामध्ये आत्म्याला प्राप्त होणं. नामस्मरण करताना एक हरी आत्मा जीव शिव सम, हरी आणि आत्मा एक आहेत अशा बोधानी नामस्मरण करणारे पाहिजेत. म्हणून ज्ञान एका तऱ्हेने साधना करत असताना अनुभवाच्या अंगाने ज्ञान प्राप्त होतं. आणि अनुभवाच्या अंगाने ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाचं स्वरूप हे व्यवहारात निश्चयात्मक असतं. व्यवहार करत असताना जेव्हा जन्म मृत्यू सामोरे येतात, जेव्हा हानी लाभ सामोरे येतात, जेव्हा सुख दुःख सामोरे येतात, आपल्यावर येऊन आदळतात, तेव्हा त्याचं ज्ञान हे निश्चयात्मक असतं. त्याला सुखही होतं, दुःखही होतं, त्याची निंदा होते, स्तुती देखील होते. पण या दोन्ही वेळेला निश्चयाने आपण देह नाही अशा प्रकारचा बोध निश्चयाने जो अनुभव ज्ञानाने संपादन केलेला असतो त्या अनुभव ज्ञानाच्या ठिकाणी व्यवहाराच्या वेळेला निश्चयानेच विश्वासानेच राहावं लागतं. तसं निश्चयाचं समाधान त्याच्या ठिकाणी वास करत असतं. म्हणून ज्ञान हे प्रतीती ज्ञान असतं आणि निश्चयात्मक देखील असतं. आणि निश्चयात्मक ज्ञान किती टिकतं, जर सदा सर्व काळ टिकत असेल तर तो संपूर्ण आत्मज्ञान आहे. आणि निश्चयाचं ज्ञान जर डळमळीत होत असेल, दंडळत असेल, तर तेवढ्यापुरता तो ज्ञानापासून चलितच झाला असं समजायचं. मग त्याच्या अनुभव ज्ञानाचा तसा उपयोग त्यावेळेला नाही ज्यावेळेला तो चलित होतो, त्यावेळेला काही उपयोग नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी विमळ ज्ञान देखील पाहिजे, अनुभव ज्ञान देखील पाहिजे. आणि संसारामध्ये वेगवेगळे आघात होत असताना, विविध प्रसंगांना सामोरं जात असताना, त्याच्या ठिकाणी संसाराची असत्यता आणि ज्ञानाची सत्यता हे त्याच्या बुद्धीमध्ये वास करून असायला हवेत. समर्थ म्हणतात की तो निश्चयाच्या समाधानामध्ये स्वरूप स्थिती न सोडता असला पाहिजे. याही वरी वैराग्य प्रबळ आणि त्याच्याही पुढं त्याचं वैराग्य म्हणजे वैराग्य भावना ही प्रबळ असली पाहिजे. तो इहलोकी अथवा परलोकी ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे झकवला जाता कामा नये, फसवला जाता कामा नये त्याच्या मनानी, बुद्धीनी, चित्तानी. त्याच्या ठिकाणी निसंदिग्धपणेनी आपल्याला इंद्रियांच्या सुखामध्ये रमायचं नाहीये असा निश्चय असलाच पाहिजे. आणि तशा निश्चयाने त्याचं वर्तन असलं पाहिजे. इह आणि पर जे भोग आहेत त्यांच्या संबंधी विशेष भावना त्याच्या ठिकाणी नसली पाहिजे. जे यथा न्याय आणि यदृच्छया भोग आहेत ते भोग भोगताना तो दिसेल, पण त्याची वृत्ती ही उदास म्हणजे विषयाच्या संबंधी फार उत्सुक नसावी. फार उत्सुक जर असेल तर तो देहबुद्धीत सापडल्याखेरीज राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटले की प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी तोही आपलविला जाण दुःखे सांसारिके. अगदी प्राप्त पुरुषांनी देखील आणि कौतुक म्हणून म्हणजे सहज चाळा म्हणून इंद्रियांशी खेळ करायचा ठरवला तर तोही संसार दुःखामध्ये सापडल्याखेरीज राहणार नाही. संसार दुःखाचं आक्रमण त्याच्यावर झाल्याखेरीज राहणार नाही. विनोबा असं म्हणतात की त्यांचा भाऊ बाळकोभा भावे, तर त्यांनी अशी शंका विचारली की प्राप्त पुरुष इंद्रिया जर तो प्राप्त असेल तर इंद्रियांशी सहज कौतुकाने खेळेलच कशाला। विनोबा असं म्हणतात की मी त्याला म्हटलं की अरे ही मुख्यतः साधकासाठी सूचना आहे, प्राप्त पुरुष देखील आपण प्राप्त झालो आणि आता इंद्रियांशी खेळायला वर्तन करायला हरकत नाही असं मानत नाही तर साधकाची गोष्ट तर निराळीच, असा सावधानतेचा इशारा याच्यामध्ये आहे। कोणीही देहवान जो आहे त्यांनी आपला बोध सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्नच करायला पाहिजे। आपण पोचलो असं धरून तशा प्रकारे वर्तन त्यांनीही करता कामा नाही अशी सावधगिरीची सूचना आहे। विशेष आचार्य निर्मळ स्वधर्म विषयी आणि स्वधर्म कर्म जी आहेत तर त्या स्वधर्म कर्मांच्या बाबत तो आपला जो आचार आहे तो आचार नेहमी जपणारा असा राहतो। स्वधर्म कर्म म्हणजे नियत कर्म, प्राप्त कर्तव्य कर्म म्हणजे स्वधर्म कर्म। ही स्वधर्म कर्म करत असताना ती निष्काम भावने निभावीत अशा बेताने तो करतो। तो परधर्मामध्ये म्हणजे कर्तव्यात्मक कर्म किंवा वाट्याला आलेली कर्म सोडून इतर कर्मांच्या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य जसा आकर्षित होतो तो निश्चयाने आकर्षित होतच नाही। त्याला जीवनात काय करायचंय हे माहीत असल्यामुळं ते प्राप्त करण्याकरता असलेली आपली शक्ती, आपली परिस्थिती, आपली कुवत, आपलं बुद्धी सामर्थ्य, आपली प्रकृती असं सगळं लक्षात घेऊन इतर जी कर्म आहेत ती कर्म किती करायची हेच तो ठरवतो आणि कोणती करायची हेच तो ठरवतो। कर्तव्यात्मक कर्म सोडून इतर कर्मांमध्ये जर हात घालायला गेला तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक या शक्ती कमी पडायला लागतात, मग त्या परमार्थाकडे लावता येत नाहीत। मग बाकीच्या कर्मांमध्ये यश मिळेल पण परमार्थातलं यश राहून जाईल। म्हणून त्याचा जो विशेष आचार निर्मळ स्वधर्म विषयी जो आहे तो आत्मज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने परधर्मो भयावहा अशा प्रकारे नेहमीच तो वर्तन करेल। मग ईश्वरार्पण बुद्धीने कर्म आलं, सद्गुरु माझ्याकडून करून घेतात किंवा राम माझ्याकडून करून घेतो अशा भावनेनी कर्म करणं आलं, अशी भक्तीची भावना देखील तो आपल्या कर्मामध्ये ठेवेलच। समर्थ असं म्हणतात याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर, म्हणजे विमळ ज्ञान आहे, अनुभव ज्ञान आहे, तसं एरवीच्या वर्तनामध्ये निश्चयाचं ज्ञान आहे, स्वरूपस्थिती जेणेकरून सांभाळली जाईल अशा प्रकारे निश्चयाचं ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे। त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या ठिकाणी वैराग्य भावना आहे, त्याच्या वृत्ती उदास राहतात विषयांच्या संदर्भात आणि त्याचा आचार स्वधर्म कर्म ही निर्मळ राखण्याचा तो प्रयत्न करतो। त्याच्याही पुढे जाऊन याही वरी म्हणजे अध्यात्म श्रवण श्रवणाच्या बाबतीत सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य साधारण महत्व असतं. श्रवणावर आधारितच त्यांचा परमार्थ असला पाहिजे असं समर्थांचा भरच आहे. ऐका परमार्थाचे साधन जेणे होये समाधान, ते तू जाण का श्रवण निश्चयसी. श्रवणापासूनच परमार्थाची सुरुवात होते. ते निरूपण करत असतात आणि शिष्याने श्रवण करावं अशीच त्यांची अपेक्षा असते. त्यांच्या ठिकाणी श्रवण आणि निरूपणाचा महायज्ञ सतत चालू असतो. श्रद्धापूर्वक भक्तीनी सत्शास्त्राचं विवरण ते नेहमी करत असतात. शास्त्रावर श्रद्धा असते, ज्ञानावर श्रद्धा असते. श्रद्धेच्या बरोबर त्यांची प्रचितीही असते आणि समोर श्रद्धावान जो श्रोता बसलेला असतो, असूयारहित, प्रेमळ आणि स्वतःला सुधारण्याच्या इच्छेने आलेला, सुधारण्याचा याचा अर्थ त्याचं जे जीवन आहे त्या जीवनापासून उन्नयन व्हावं आपलं, अशी इच्छा धरून त्याच्याकडे जो श्रोतृवर्ग आलेला असतो त्यांना तो सतत निरूपण आणि श्रवण याच्याद्वारा त्यांची पातळी उंचावायचा प्रयत्न करत असतो. आणि असं श्रवण करता करता जेव्हा श्रोत्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण होतं, त्यांच्या ज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होतं, त्यांच्या परमार्थ मार्गाविषयी आकर्षण निर्माण होतं, तेव्हा तो त्यांच्यावर कृपा करतो, अनुग्रह देतो. तेव्हा तो त्याला महावाक्य उपदेशाचं श्रवण घडवतो. तत्त्वमसी श्वेतकेतो इति, श्वेतकेतूला उद्दालक महामुनींनी जो उपदेश केला, यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्, वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम. जसं एक माती जाणली असताना मातीची सगळी भांडी त्या मातीपासून झालेली आहेत हे जाणलं जातं, मग त्याची नावं भले वेगवेगळी असतील, गाडगं, मडकं, माठ इत्यादी, पण मृत्तिका इत्येव सत्यम, पण त्याच्या ठिकाणी मृत्तिकाच केवळ आहे हे जसं सत्य आहे तसं सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम. हे जगत निर्माण होण्याच्या पूर्वी एकमेव अद्वितीय असं केवळ एकच तत्व होतं, ते अविनाशी होतं, ते सत या नावाने ओळखलं जाणारं तत्व, आणि त्या तत्वाचं सर्व विश्व बनलं आणि तूही त्या तत्वाचाच बनलेला आहेस. तत्त्वमसी श्वेतकेतो इति, तूही तेच आहेस. जो श्रद्धापूर्वक श्रवण करत होता त्यांच्याकडं, त्याला ते त्याच्याही पुढे जाऊन महावाक्याचा उपदेश करतात. त्याच्या ठिकाणी ब्रह्मात्मैक्य भाव निर्माण होईल असा प्रयत्न करतात. त्याच्या जीव चैतन्याला तू ब्रह्मच आहेस असा उपदेश करतात. त्याच्यावर कृपा करतात, त्याला साधना सांगतात. आणि अशी साधना सांगितल्यानंतर देखील तो तात्पुरता निसंदेह होतो. अनुग्रहाच्या प्रसंगी त्याचं समाधान होतं, पण नंतर परत त्याच्या ठिकाणी संशय, विपर्यय, विकल्प असे निर्माण होऊ शकतात. व्यक्ती आहे, मनुष्य आहे, असं असल्यामुळे वारंवार निर्माण होणारे संशय, विकल्प, विपर्यय दूर सारण्यासाठी म्हणून तो निरूपण आणि श्रवणाचा उपक्रम तसाच चालू ठेवतो. सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन, जसं आज जेवण करून कायमचा उपयोग होत नाही उद्याही जेवावं लागतं, तसं श्रवणाचं आहे। तैसे श्रवण मनन केलेची करावे, त्यांच्या ठिकाणी तो उपक्रम चालू ठेवतात। आणि श्रवणाच्या योगाने आणि निरंतर श्रवणाच्या योगाने ते उपदेश करतच राहतात। समर्थ असं म्हणतात की याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर। अध्यात्म श्रवण म्हणजे आत्मविषयक असं श्रवण ते घडवतात, त्याप्रमाणेच ते हरिकथा देखील सांगतात। त्यांच्या ठिकाणी ब्रह्म सत्यम, जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा याच्याही पुढे जाऊन, अद्वैत तत्वज्ञानाच्याही पुढे जाऊन त्यांच्या ठिकाणी भक्ती, प्रेम, दया, क्षमा, गुणसंवर्धन, चारित्र्य संवर्धन त्याच्या कथा याही चालू असतात। या कथांचा त्यांना स्वतःला उपयोग होतो आणि श्रोतृवर्गालाही उपयोग होतो, कारण निर्गुणामध्ये रमायचं असेल तर ज्या वेळेला तो रमतो त्यावेळेला त्याच्या चित्तवृत्ती नाहीशा होतात, तेव्हा तो निर्गुणाच्या ठिकाणी एकरूप होतो, चित्त चैतन्यच होऊन जातं, त्याच्या मनाचं अमन होतं। पण जेव्हा मन माघारी परतून येतं, त्याचं चित्त चलित होतं, विषयांच्या ठिकाणी जातं, चित्त असं किती वेळ निर्विकल्प राहील? जेव्हा चित्त कार्यरत होतं तेव्हा त्या चित्ताला गुणांच्या ठिकाणी ठेवणं हेच जास्त उपकारक राहतं। म्हणून सगुण चरित्र जी आहेत त्या चरित्रांच्या ठिकाणी चित्त नेहमी लागेल, याकरता हरिकथा हा प्रशस्त मार्ग समजला जातो। मी नुकतीच कुठं गेलो तो गोष्ट ऐकली की श्रीकृष्णांना कोणी अक्रूरानी गोकुळातून मथुरेमध्ये कंसाच्या बोलवण्यावरून आणि श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर गेले, आणि गोकुळवासियांचा जणू प्राणच गेला, त्यांचा सगळा आनंदच गेला। ते वार्ता ऐकायचं आहे की तिथं त्यांना काय अडचणी आल्या, ते कसे सुस्थिर झाले। श्रीकृष्णांनी उद्धवांना गोकुळामध्ये पाठवलं की ते काय करतायत, एकदा पाहून ये, त्यांना भेटून ये, त्यांना माझं क्षेम कुशल सांग। म्हणून उद्धव गोकुळामध्ये आले, सगळी मंडळी उद्धवांच्या जवळ गोळा झाली। उद्धवांनी सांगितलं, सगळी हकीकत सांगितली की श्रीकृष्ण मथुरेमध्ये गेल्यानंतर कशा रीतीने कंसाच्या अन्यायाला सामोरं जावं लागलं, कंसाचा वध कसा केला, त्याचे आई वडील कसे मुक्त झाले, त्यांनी कशी घडी बसवायचा प्रयत्न करतायत, घडी बसवतायत, त्यांना तिथं नवीन कसे सहचर मित्र सवंगडी मिळालेले आहेत. एका पोक्त आणि विवेकी पद्धतीने ते मथुरेमध्ये कशा प्रकारे राज्यशकट त्याची घडी बसवायचा प्रयत्न करतायत असं सगळं सांगितलं. आणि गोकुळातल्या लोकांना कृष्णाचं क्षेम आहे, कुशल आहे असं ऐकून समाधान प्राप्त झालं. आणि उद्धव जायला निघाले. तेव्हा कृष्णाच्या मित्रांनी काही ना काहीतरी भेट उद्धवाकडे दिली, कोणी कोणता निरोप दिला, स्त्रियांनी निरोप दिला काही ना काही, बहुतेक करून तुझी आम्हाला फार आठवण येते. उद्धव जायला निघाले त्यांचं लक्ष होतं की राधा भेटलेली नाही. त्यांचा रथ निघाला आणि एक वळणावर एका झाडाच्या खाली राधा बसलेली होती. उद्धवांचा रथ तिथं थांबला आणि उद्धव खाली उतरले, राधेला भेटले. राधा म्हणाली की तुला शेवटच्या वळणावर पाहायचं म्हणून इथं मी बसलेले होते. तू कृष्णाकडे जातोयस, त्याला एवढंच सांग की तुला जमेल तसा एकदा येऊन जा, एकदा तरी येऊन जा. उद्धव ठीक आहे असं म्हणून वळला. दोन पावलं चालली तर राधा म्हणाली की थांब. त्यांनी परत मागवळून पाहिलं. राधा म्हणाली की त्याला म्हणाव नाही आलास तरी चालेल. उद्धव वर म्हणाला, वळून पुढे चालला तर थांब म्हणाली आणि म्हणाली की त्याला सांग की नाही येऊन जा. उद्धव निघून गेला. शास्त्रकार असं सांगतात की राधा म्हणाली की माझ्याकरता येऊन जा, माझं आणि तुझं प्रेम आहे, भक्ता करता तू येऊन जा. पण मग भक्ताला असं वाटलं की तो तिथं एवढे कष्ट घेतोय, सगळी घडी बसवण्याचा प्रयत्न करतोय आणि माझी आठवण देऊन त्याला क्लेश नको द्यायला, म्हणून भक्त असं म्हणतोय की मी माझं इथं बघून घेईन, तू नाही आलास तरी चालेल. पण नाही आलास तरी चालेल असा जर निरोप दिला तर त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यापेक्षा येऊन जा असा निरोप देऊ. आता ही कथा ऐकताना तुमच्या अंतःकरणात कालवा कालव झाली की नाही? ही जी कालवा कालव झाली याचा तुमच्या चित्तशुद्धीसाठी काही उपयोग झाला की नाही झाला? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जिथं असेल तिथं असो, पण हे समजण्यासाठी जी तरल मनस्थिती पाहिजे, जी तरल चित्ताची दशा पाहिजे, जी बुद्धीची शुद्धता पाहिजे, ती कथेतून निर्माण होते. कथेला भाकड कथा कधी म्हणू नये. कथेमध्ये असंभवनीय काही जरी असलं तरी देखील त्याच्यातून अर्थ काढायचा प्रयत्न करावा, अधिकाधिक चांगला. पण कथेमुळे उपयोगच होतो. मी असं ऐकलंय की कुंती लहान असताना, म्हणजे धृतराष्ट्राकडे घेऊन आली मुलांना त्याच्याही आधी, वनात असताना मेघांचा गडगडाट का होतो भीम विचारत होता. ती शूरवीरांच्या गोष्टी सांगायची की ऐरावत जोरात पाय आपटतो स्वर्गात आणि त्याचा आकाशात नाद होतो. भीम म्हणायचा की तशी ताकद मी मिळवेन. एवढे वारे जोरात का वाहतात? रामानी बाण सोडलेला होता, त्याच्या आधी वारे नव्हते, पण रामानी बाण सोडला आणि त्या बाणाच्या वेगामुळे वारे सुरू झाले. अर्जुन म्हणाला की मीही अशी धनुर्विद्या शिकेन की माझ्या बाणाला रामाच्या बाणासारखा वेग येईल. या कथेचा उपयोग होतो. जिजाबाईंनी कथा सांगितल्या. सद्गुरू देखील अध्यात्म ज्ञानामध्ये तयारी होण्यासाठी म्हणून कथा सांगतात असं समर्थ म्हणतात. याहीवरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण. निरूपण म्हणजे आपलं वेळ. निरूपण म्हणजे अद्वैत ज्ञान. समर्थ म्हणतात हरिकथा या नाव सगुण कथा या नाव कीर्तन. अद्वैत म्हणजे निरूपण. या दोन्हीची आवश्यकता असते. कथेची आवश्यकता असते. त्यांनी ज्या चित्तवृत्ती उत्तम रीतीने जोपासल्या जातात, कल्टिव्हेट होतात, त्यामुळे मग निरूपणामध्ये रमण्याची तयारी निर्माण होते, शक्यता निर्माण होते. जेथे परमार्थ विवरण निरंतर. सद्गुरू ते की ज्यांच्या ठिकाणी परमार्थाचं विवरण निरंतर चालू असतं, जिथं निरंतर हरिकथा चालू असते, श्रवणाचा उपक्रम चालू असतो, निरूपण चालू असतं, परमार्थ विवरण असतं. जेथे सारासार विचार तेथे होय जगदुद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुत जनांसी. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृथक् कस्य सीतलम्. शान्ति शान्ति शान्ति.
हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।